chinimandi.com podcast.
महाराष्ट्र ऊस तोडणी मजुरांच्या संपामुळे गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता. महाराष्ट्रामध्ये ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची तयारी सुरू आहे. गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील जवळपास 15 लाख ऊस मजूर अधिक मजुरी मिळावी या मागणीसाठी संपावर आहेत. मजुरांची मागणी आहे की याबाबत NCP नेते शरद पवार यांनी हस्तक्षेप करावा. ऊस तोडणी मजूर आपल्या मजुरीमध्ये मशीनप्रमाणे 400 रुपये प्रतिटनाच्या वाढीची मागणी करत आहेत. मजुरांनी दावा केला की कोरोनामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला प्रभावित केले आहे. ऊस कटर आणि ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष DL कराड यांनी सांगितले की हंगाम सुरू होण्यापूर्वी श्रमिकांच्या मजुरीमध्ये वाढ केली जावी, कारण कोरोना महामारीचा मजुरांवर खूपच मोठा परिणाम झाला आहे. सध्या श्रमिकांना प्रतिटन 239 रुपये मजुरी मिळते, पण त्यांनी मजुरी वाढवून 400 रुपये प्रतिटन करण्याची मागणी केली आहे. मजूर ठेकेदार ही कमिशनमध्ये 18.5% ते 30% पर्यंत वाढीची मागणी करत आहेत.